चीनीमंडी.com पॉडकास्ट। सोहारा साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला। सोहारा साखर कारखाना सोमवारी संध्याकाळी गाळप हंगाम पूर्ण झाल्याने बंद झाला। यावेळी कारखान्याने विक्रमी 212.19 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून 24.39 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले। गेल्या वर्षी कारखान्याने 185 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून 21.76 लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते। डीसीओ यशपाल सिंग यांनी सांगितले की कारखाना अधिकाऱ्यांनी गावात सर्वे करून पूर्ण ऊस संपल्यानंतरच गाळप हंगाम संपवला आहे। यांच्यानुसार कारखान्याकडून ऊस थकबाकी सातत्याने दिली जात आहे।